What would I?
Jai Bean.
So yesterday we were looking at the way in which we create our suffering.
तर आपण कशा पद्धतीने आपलं स्वतःचं दुःख निर्माण करतो हे आपण पाहिलं.
We read into the five skandhas a permanent self.
आणि आपण या पाच स्कंदांमध्ये जो नित्य सत्य आहे स्व आहे तो पाहण्याचा प्रयत्न करतो.
And then we cling to that self and that leads to suffering.
आणि त्या स्वलाच आपण आसक्त असतो आणि ती आसक्तीच दुःख निर्माण करते.
Good morning. We need to get down to this underlying self view.
तर त्याच्या खाली जे तळाला स्वदृष्टी आहे तिच्याकडे आपल्याला पाहावं लागतं.
And then we can see that it doesn't really exist.
आणि मग आपल्याला लक्षात येते की खरंच तो अस्तित्वात नाही.
It doesn't refer to anything that we can actually know.
आणि कुठल्याही गोष्टीचा आपण तिथे संदर्भ देऊ शकत नाही की ते मी आहे म्हणून.
It's a mental construction, a samnya.
The samnya he prakarchi manasik bandhani aahe.
And it's a wrong construction.
Ani chukichi bandhani aahe.
We pay unwise attention to our experience.
Ani ek prakare apan ajnanatun tichakade laksha deto.
Ayoniso manasikara.
Tar ek prakare ayoniso manasikara.
So ayoniso manasikara means unwise attention.
अयोनिसो मनस्कार म्हणजे अज्ञानातून दिलेलं लक्ष.
दॅट इज अटेंडिंग टू थिंग्स विथ इग्नोरन्स.
एक प्रकारे अज्ञानातून आपण गोष्टींकडे पाहतो.
वी सी दॅट देयर इज अ रियल आय अँड अ रियल वर्ल्ड.
आणि जणू काही आपण त्याला असं पाहतो की हे खरं जग आहे आणि खरा मी आहे.
सो वी नीड टू लुक अट देम विथ योनिसो मनस्कारा.
मग आता आपल्याला याकडेच योनिसो मनस्कारातून पाहावं लागेल.
Manasikara in Pali.
तर पाली मध्ये त्याला मनसिकारा असं म्हणतात.
And well, that's our task.
तर हे आपलं एक प्रकारचं आजचं काम आहे.
It's extremely difficult.
खरोखरच हे फारच कठीण आहे.
Because the attachment to self is so deep in us.
कारण आपल्यामध्ये आसक्ती जी आहे ती खूप खोलवर दडलेली आहे.
Even a lot of our efforts eventually just reinforce ourselves.
आणि बरेचसे आपले प्रयत्न सुद्धा आपल्याला एक प्रकारे पुन्हा त्या गोष्टी करायला भाग पाडतात.
यू कॅन मेडिटेट.
आता उदाहरणार्थ आपण ध्यान करू शकतो.
यू बिकम व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड.
आणि त्या ध्यानात आपण खूप एकाग्रता प्राप्त करतो.
एंड यू फील प्राउड ऑफ योरसेल्फ.
आणि तसं झाल्यावर पण आपल्याला स्वतःचा अहंकार वाटतो.
आय एम अ गुड मेडिटेटर.
आणि मग आपण म्हणतो की मी किती चांगला ध्यानी माणूस आहे.
यू कीप द प्रीसेप्ट्स.
आणि आपण एक प्रकारे शिलांचं आचरण करतो.
यू थिंक आय एम सच अ गुड मॅन.
आणि मग आपल्याला वाटायला लागतं की मी किती चांगला माणूस आहे.
यू गिव्ह ब्रिलियंट टॉक्स.
तुम्ही खूप चांगलं प्रवचन देता.
यू लीड वंडरफुल स्टडी.
तुम्ही खूप चांगलं अभ्यासाचं नेतृत्व.
एव्हरीबडी थिंक्स व्हाट अ वंडरफुल मॅन चंद्रशील इज.
आणि मग अशा प्रकारे आपण म्हणतो की खरंच चंद्रशील किती महान व्यक्ती आहे.
बट ऍक्च्युअली वी आर नॉट डूइंग हिम एनी गुड.
पण वास्तविकता आम्ही काही खूप चांगलं करीत नाही.
द बेस्ट थिंग वी कॅन डू. नो, आय वोंट गो देयर. But yes, we then think, oh, I'm such a good man, I'm such a good dhammachari.
Mag mi kiti changla manus ahe, mi kiti changla dhammachari ahe.
And it's all reinforcing our self-attachment.
Ani hi punna punna ek prakare aplya swasakti kade apnala tibab ghevun jate.
I've got a good job, I'm a big officer.
Mala khup changli nokri ahe, mi mota adhikari ahe.
I've got a big house.
Mala mota ghar ahe.
I've got a car, I've got a whatever.
Mala car ahe majhyakade, mala je paije te ahe.
This is, and then we think we're all right.
Ani aapnala asa vatte ki apan barobarach ahot.
None of that is bad.
Ata kunchi kutli gosht vaite ase nahi.
But it doesn't get down to the underlying self attachment.
Parantu tya talashi dadleli ji swasakti ahe. तिथपर्यंत मात्र ती गोष्ट आपल्याला घेऊन जात नाही.
We're in a very strange position.
आपण एक अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये आहोत.
We do want to get out of it.
आपल्याला पाहिजे की आपण त्याच्यातून बाहेर यावं असं वाटतं.
But even our desire to get out of it is part of it.
परंतु आपली जी इच्छा आहे त्याच्यातून बाहेर पडण्याची ती सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
You see what I mean? That's from an ego point of view, we want to be egoless.
आपल्याला अहंकाराच्या आधारावरच अहंकारातून मुक्त होण्याची इच्छा असते.
This is a terrible sort of trap.
आणि ही एक भयंकर अशी गोष्ट आहे.
It's the great irony of religion.
तर ही एक प्रकारे धार्मिकतेची एक कसोटीच आहे.
यू नो सो मच रिलीजन इज अबाउट वंडरफुल थिंग्स.
अनेक धर्मांमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत.
यू नो एंड देन व्हाट डू पीपल डू इन द नेम ऑफ रिलीजन.
आणि मग धर्माच्या नावावर लोक काय करतात.
यू नो इन द वेस्ट वेअर क्रिश्चियनिटी इज द रिलीजन ऑफ लव.
आता पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ख्रिश्चन धर्म हा मैत्रीचा धर्म आहे.
एंड यू थिंक ऑफ द हेट्रेड दॅट हॅज कम फ्रॉम दॅट रिलीजन.
आणि आपण पाहतो की प्रत्यक्ष मात्र द्वेष त्या धर्मातून बाहेर पडतो.
क्रिश्चियनिटी सोक्ड द वर्ल्ड इन ब्लड.
आणि जणू काही जगातील रक्ताचं शोषण करणारा धर्म झालेला आहे.
ऍक्च्युली इट्स द सेम विथ बुद्धिझम टू.
आणि आता हीच गोष्ट बौद्ध धर्माविषयी होऊ लागली.
इवन नाव इन ब्रह्मदेश देयर आर बुद्धिस्ट्स हू आर टॉर्चरिंग इवन किलिंग मुस्लिम्स.
तर आता ब्रह्मदेशामध्ये जे बौद्ध आहेत ते मुस्लिमांना किती त्रास देत आहेत किंबहुना त्यांना ते मारून पण टाकतात.
एंड दे यूज द वर्ड बुद्धदम्मा.
आणि मग ते नाव मात्र घेतात बुद्ध धम्माचं.
देयर विल बी बुद्धिस्ट मंक्स लीडिंग दॅट.
आणि याचं नेतृत्व कोण करतात. बौद्ध भिक्षू करतात.
इट्स द सेम इन श्रीलंका.
श्रीलंकेत पण असंच आहे.
बुद्धिस्ट मंक्स लीडिंग अटॅक्स ऑन हिंदू तमिळ्स.
तर हिंदू तामिळ जे तिथे आहेत त्यांच्यावरती हल्ला करण्याचं काम श्रीलंकेतील भिक्षू करत आहेत.
सो रिलीजन इझिली बिकम्स सिम्पली द व्हेकल ऑफ ईगो.
आणि मग यातूनच काय लक्षात येतं. एक प्रकारे धर्म हेच अहंकार वाढवण्याचं एक वाहक बनलेलं आहे, साधन बनलेलं आहे.
अँड maybe even our Triratna Bauda Mahasangha can be like that too.
Ani maga apla dharma Triratna Bauda Mahasangha sudha tasa banu shakto.
Even being a dhammachari can be like that.
Ani maga ek dhammachari asna hi sudha aplyasathi ek ahankaraji bab.
Being a dhammachari just puts more air in your pride.
Ani januka ek dhammachari asna hi aplyamadhe ek hava bharnyachach kaam karte.
So you get bigger and bigger, more blown up.
आणि एक अशा प्रकारे आपण फुगून जातो त्याच्यामुळे.
ऍक्च्युली इट शुड बी द ऑपोजिट.
खरं म्हणजे हे त्याच्या विरुद्ध असलं पाहिजे.
अँड द रीझन व्हाय वी स्टील हॅव आवर डिफिकल्टीज विथ इन द ऑर्डर इज बिकॉज ऑफ दिस.
आणि मग आता संघामध्ये ज्या आपल्या अडचणी आहेत ते त्याचं कारण हे आहे.
सो हाऊ डू वी गेट आउट.
मग आता आपण त्यातून बाहेर कसं पडणार.
देयर इज अ ट्रॅप.
तर एक प्रकारे आपण त्याच्यामध्ये ट्रॅप झालेलो आहोत.
इट्स अ इफ वी आर इन अ रूम व्हिच इज जस्ट कव्हर्ड इन मिरर्स.
जणू काही अशी एक रूम आहे की तिला सर्वत्र आरसे लावलेले आहेत.
वी थिंक वी कॅन सी अ डोर.
आणि आपल्याला असं वाटतं की इथून आता दरवाजा आहे.
बट व्हेन वी गो अप द डोर वी जस्ट रियलाइज इट्स अ मिरर एंड इन द मिरर इज आवर ओन फेस.
आणि आपण पाहतो की तिथे जातो तर तिथे आरसा असतो. आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं.
एव्हरी डायरेक्शन वी गो इज जस्ट आवर ओन फेस.
आणि ज्या दिशेला आपण जाण्याचा प्रयत्न करतो त्या प्रत्येक दिशेला आपण स्वतःच दिसतो.
सो इज दिस द एंड.
काय आता हा असं इथेच आपण संपणार आहोत.
हाऊ वी जस्ट ट्रॅप्ड.
का आपण त्याच्यामध्येच गुंतून पडणार आहोत.
दिस इज इफ दिस अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
आणि खरोखरच तिथे खूप अशी सशक्त ओढून धरणारी शक्ती आहे.
अ बिट अस इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ इज सो स्ट्रॉंग दॅट नथिंग कॅन एस्केप.
ज्याप्रमाणे जमिनीचा गुरुत्वाकर्षण शक्ती एवढी जबरदस्त असते की कुठलीही गोष्ट वर जाऊ शकत नाही.
यु नो मोस्टली इफ वी थ्रो थिंग्स अप इन द एअर दे विल कम डाउन टू द ग्राउंड.
जसं आपण हवेमध्ये काही सोड टाकतो ते पुन्हा जमिनीवर येतं.
इट टेक्स अ रियली रियली स्ट्रॉंग रॉकेट टू गेट फ्री फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल पुल.
म्हणजे जमिनीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे जाण्यासाठी शक्तिशाली रॉकेट असतं ते पुढे टाकल्यावरच ते जमिनीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर येतं.
ऑल आवर एफर्ट्स जस्ट कम बॅक टू सेल्फ.
आणि पुन्हा आपले सर्व जे प्रयत्न आहेत ते पुन्हा तिथेच स्व मध्ये येतात.
सो वी नीड सम फोर्स दॅट कॅन कॅरी अस आउट ऑफ द पुल ऑफ सेल्फ.
स्वची जी ओढणारी शक्ती आहे त्या शक्तीच्या बाहेर येण्यासाठी आपल्याला काही करावं लागेल.
फॉर्च्युनेटली देयर इज सच अ फोर्स.
आता सुदैवाने तिथे तशा प्रकारची शक्ती आहे.
इन अ वे यू कुड से देयर आर टू फोर्सेस.
आपण म्हणू शकतो की तिथे दोन प्रकारच्या शक्ती आहेत.
दोज टू फोर्सेस आर क्लोजली रिलेटेड as we'll see.
आणि ते दोन्ही जे शक्ती आहेत त्या एकमेकाशी संबंधित आहेत.
बट इट्स दीज टू फोर्सेस दॅट आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स फॉर आवर लाइव्हस.
आणि आपल्या ह्या दोन प्रकारच्या ज्या शक्ती आहेत त्या आपल्या जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत.
वी नीड टू रियली अंडरस्टँड देम.
आणि त्यांना आपल्याला ओळखणं फार गरजेचं आहे.
वी नीड टू रियली बिलीव्ह इन देम.
आणि त्याच्यामध्ये विश्वास ठेवणं आपल्याला गरजेचं आहे.
अँड टू यूज देम.
आणि त्यांना वापरणंही गरजेचं आहे.
मोस्ट ऑफ व्हॉट वी बिलीव इन, मोस्ट ऑफ व्हॉट वी गिव्ह आवर एनर्जी टू जस्ट रिइन्फोर्सेस आय.
आता आपण अधिकांश आपला शक्ती कुठे लावतो तर पुन्हा आपल्या स्वला मजबूत करण्यामध्येच लावतो.
बट वी नीड समथिंग दॅट विल लिफ्ट अस बियॉन्ड आय.
आणि आपल्याला आता काय करावं लागेल की त्या स्वच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल.
सो वेल यू रिमेंबर बांटे टॉक्स अबाउट ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द कंडिशन्ड एंड द अनकंडिशन्ड.
तर बांटे जसं गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीला संस्कारित आणि असंस्कारित शक्ती असं म्हणतात.
So he says it's as if you've got two great planets.
तर आता जणू काही आपले दोन असे महान ग्रह आहेत असं म्हणू.
Because one the unconditioned, one the conditioned.
आणि एक जो आहे तो संस्कारित आहे आणि एक जो आहे तो असंस्कारित आहे.
But let's call this one I.
तर याला आपण आता मी म्हणू.
Let's call this one the Buddha.
आणि दुसरा जो आहे त्याला आपण बुद्ध म्हणू.
That's a bit easier to understand in a way.
तर आपल्याला हे समजण्यासाठी सोपं जाईल.
So there's a very strong pull back to I all the time.
तर सदा सर्वदा मी कडे आपल्याला एक सशक्त अशी शक्ती आहे की जी ओढत असते.
That's what just keeps us falling back into I.
आणि म्हणून मी मध्ये आपण पुन्हा पुन्हा पडत असतो.
But fortunately there is a pull towards the Buddha.
परंतु सुदैवाने बुद्धाकडे सुद्धा आपला ओढा आहे.
And there is a way in which we can climb out of the gravitational force of I so that we experience the pull towards the Buddha.
तर आपले जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती यामध्ये सुद्धा अंतर्भूत झालेली आहे.
That pull towards the Buddha we do feel.
तर हा बुद्धत्वाकडची जी शक्ती आहे ती आपल्याला आपण अनुभवत असतो.
You could say that it reaches right down into our selfhood.
तर आपल्या स्वमध्ये ती बुडालेली आहे.
You could say it's the pull of faith, shraddha.
एक प्रकारे आपण त्या शक्तीला श्रद्धा असं म्हणू शकतो.
When you hear of the Buddha, you feel a response.
जेव्हा आपण बुद्धांना ऐकतो तेव्हा आपल्याला बुद्धांचा प्रतिसाद मिळतो.
And it's from beyond I.
आणि तो जो प्रतिसाद आहे तो मीच्या पलीकडचा.
When you see the Buddha, you feel something and it's not just to do with me.
आणि मग जेव्हा आपल्याला बुद्धांना आपण पाहतो तेव्हा बुद्धाविषयी आपल्याला काय वाटतं आणि ते केवळ मीशी संबंधित नसतं.
When you see great people like Baba Saheb, Bante, you feel some sort of pull beyond yourself.
आणि जेव्हा आपण भंतेंचा विचार करतो बाबासाहेबांचा विचार करतो तेव्हा आपल्याला स्वच्या पलीकडे गेल्याचा अनुभव येतो.
Of course there's still I involved.
असं जरी असलं तरी काही प्रमाणामध्ये मी अंतर्भूत असतो.
But there's a pull beyond I.
परंतु मीच्या पलीकडचा एक शक्ती आहे जी आपल्याला ओढते.
But the pull of I is still very very strong.
परंतु त्याचप्रमाणे मीकडे खेचणारी सुद्धा शक्ती तितकी सक्षम असते, सशक्त असते.
And it's not nearly strong enough to pull the pull of shraddha is not nearly strong enough to pull you beyond I.
आणि म्हणून आपली पुरेशी श्रद्धा नसते की त्या मीच्या पलीकडे आपल्याला घेऊन जाईल.
You have to cooperate with shraddha.
आणि म्हणून आपल्याला एक प्रकारे श्रद्धेशी सहकार्य करून ती गोष्ट साधावी लागेल.
यू हॅव टू हेल्प श्रद्धा.
आणि श्रद्धेला आपल्याला अधिक मदत करावी लागेल.
श्रद्धा इटसेल्फ कांट डू द वर्क.
आणि केवळ श्रद्धाच सगळं काम करू शकणार नाही.
जस्ट हॅव्हिंग फेथ इज नॉट इनफ.
आणि म्हणून केवळ श्रद्धा असणंच पुरेसं नाही.
इफ फेथ वॉज इनफ देन द होल वर्ल्ड वुड बी एनलाइटन्ड.
जर खरंच श्रद्धाच पुरेशी असते तर संपूर्ण जग बुद्धत्व प्राप्त केलं असतं.
बिकॉज यू नो सो मेनी पीपल हॅव फेथ इन सम सॉर्ट ऑफ हायर बीइंग.
आणि एक उच्च प्रकारचा मानव म्हणून अनेक लोकांमध्ये बुद्धाबद्दल श्रद्धा आहे.
बट दे जस्ट यूज दॅट हायर बीइंग इवन द बुद्धा यू नो टू गेट व्हॉट दे वॉन्ट फॉर देअर इगो.
आणि अतिशय उच्च पातळीवर गेलेले लोक सुद्धा आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यामध्येच अहंकाराने समाधान मानत.
सो वी हॅव टू वर्क विथ
बुद्ध सुद्धा बुद्धाचा वापर करतो.
वी हॅव टू वर्क विथ shraddha.
आणि म्हणून आपल्याला श्रद्धेचा वापर करणं गरजेचं आहे.
Unfortunately there is a force that will cooperate.
आणि तिथे सुदैवाने शक्ती आहे की जी आपल्याला सहकार्य करते.
That is karma.
आणि ते आहे कर्म.
Now karma is interesting.
आता कर्म ही एक अधिक चांगली बाब आहे.
Because karma is based on the idea of I.
कारण कर्मच मुळात स्वच्या स्वर आधारित असतं.
But you use I to get beyond I.
परंतु तुम्ही त्या मीचा उपयोग करून मीच्या पलीकडे जाण्यासाठी कार्य करता.
Animals have no karma.
आता प्राणी काही कर्म करत नाही.
Because they don't have I.
कारण त्यांच्यामध्ये मी नाही.
But we have I and we can use I to move forward.
पण आपल्याकडे मी आहे आणि मीचा उपयोग करून आपण पुढे जाऊ शकतो.
Because the law of karma means that our skillful action will lead to a new and more open eye.
आणि म्हणून कुशल कर्म करणं म्हणजे आपल्या नवीन प्रकारच्या मीला अधिक खुला करणं आहे.
If you act skillfully, your mind becomes more flexible, more open.
जर आपण कुशल कर्म केलं तर आपलं मन अधिक लवचिक आणि खुलं होतं.
So this, this is very, very important to get hold of. It's karma that is the main force in our spiritual lives to begin with.
आणि म्हणून सुरुवातीला कर्म ही एक सशक्त अशी शक्ती आहे आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी.
And through skillful action, we're changing ourselves.
आणि आपल्या कुशल कर्माच्या आधारे आपण स्वतःला बदलवत असतो.
You must know this from your own experience.
तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अनुभवातून हे पाहता येईल.
You must know it from practicing मैत्री भावना.
आता मैत्री भावनेच्या आचरणातून आपल्याला हे लक्षात आलं.
You know that when you first did मैत्री भावना, you maybe didn't have much success.
आता तुम्ही जेव्हा सुरुवातीला मैत्री भावना केली असेल तेव्हा तुम्हाला फारसं यश आलं नसेल.
But you kept on making that karmic effort.
परंतु ते कर्म प्रयत्न तुम्ही तिथे करत राहिलात.
And that karmic effort meant that after some time maitri was present more often.
आणि मग या कार्मिक प्रयत्नांमुळेच आपली जी मैत्री आहे ती अधिक अधिक आपल्यामध्ये उपस्थित झालेली
आहे. Sometimes it can be almost like a miracle.
आता कधी कधी आपल्याला हे काही जादू सारखं वाटेल.
You know, for instance, you have somebody who's really difficult for you.
आता उदाहरणार्थ आपल्यासाठी कुणीतरी कठीण माणूस आहे.
And you do maitri for them.
आणि आपण त्याच्यासाठी मैत्री भावना करतो.
You keep on making that effort to develop maitri.
आणि सातत्याने आपण प्रयत्न करतो की आपल्या मधील मैत्री विकसित व्हावी.
And you find that your attitude to that person changes.
आणि मग आपण पाहतो की आपले जे दृष्टिकोन आहे त्या व्यक्तीविषयी ते बदलायला लागतात.
You find that you're understanding them a bit better.
आणि पहिल्यापेक्षा आपण त्याला चांगल्या प्रकारे समजायला लागतो.
You may not think that their actions are right. That's possible.
आता आपण हे म्हणू शकतो की त्याची कृती उचित नाही.
But you feel more sympathy with them, more empathy with them.
परंतु त्याच्याबद्दल आपल्याला एक प्रकारची सहानुभूती, एकानुभूती वाटायला लागते.
And it's strange. Sometimes it's even seems as if their behavior to you changes.
आणि मग कधी कधी आपल्याला त्याचंही वर्तन जे आहे ते आपल्या दृष्टीने बदललेलं पाहायला मिळतं.
So because of the karmic effort that you're making, you actually change your mind.
आणि एक प्रकारे ह्या कार्मिक प्रयत्नातूनच आपण आपलं मन जे आहे ते बदललेलं आहे.
Maitri is a very important karma, by the way.
आणि म्हणून मैत्री हे अतिशय महत्वाचं कर्म आहे.
Maitri is not a feeling.
मैत्री ही केवळ भावना नाही.
And that's why I think the title Maitri Bhavana is so problematic, as you know.
आणि म्हणूनच मैत्री भावनेचं जे नाव आहे तेच थोडंसं गुंतागुंतीचं वाटतं.
Maitri is a karma.
आणि म्हणून आपण म्हटलं पाहिजे की मैत्री हे कर्म आहे.
It's a mental karma.
आणि ते मानसिक कर्म आहे.
So through that karmic effort you actually change.
आणि या कार्मिक प्रयत्नातूनच आपण स्वतः बदललेलो असतो.
It can be quite astonishing, these sort of changes, huh?
आणि हा जो काही बदल आहे हा अतिशय आपल्याला विस्मयकारक वाटतो.
I'm sure all of you know that from your own experience of yourself and of others.
आणि तुमच्या आणि इतरांच्या अनुभवातून तुम्ही हे स्वतः पाहू शकता.
And with this is the force with which we can lift ourselves out of I.
आणि मग हीच ती शक्ती आहे की जी आपल्याला मीच्या पलीकडे घेऊन जाते.
It involves I.
जरी त्याच्यामध्ये मीचा अंतर्भाव असला.
I make an effort.
कारण मीनेच प्रयत्न केलेले असतात.
If I don't make an effort, I will just get stronger.
जर मी स्वतः प्रयत्न केले नसते तर मी अधिक सशक्त बनलो असतो.
But I deliberately work with this power, this force of karma.
परंतु या कर्माच्या शक्तीबरोबर मी जाणीवपूर्वक कार्य केल्यामुळे ते घडलेलं.
And that enables me to evolve.
आणि मग त्याच्यामुळेच माझ्यामध्ये एक प्रकारची उत्क्रांती झालेली आहे.
As a result of your karmic effort, your mind becomes more open, more clear, more full of positivity.
आणि म्हणूनच आपलं जे मन आहे ते अधिक स्पष्ट झालेलं आहे, अधिक सकारात्मक बनलेलं आहे आणि अधिक लवचिक बनलेलं आहे.
यू चेंज.
आपण स्वतः बदललो.
सो इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू रिअली अंडरस्टँड दिस.
आणि खरोखरच हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे.
अँड व्हेरी इम्पॉर्टंट टू बिलीव्ह इन इट.
आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणं पण फार महत्वाचं आहे.
इन द एंड दिस इज ऑल दॅट मॅटर्स.
आता अंतिमता हे सर्व भौतिक आहे, सर्वसाधारण आहे.
एव्हरीथिंग कॅन गो रॉंग.
प्रत्येक गोष्ट चुकीची होऊ शकते.
लूज युअर जॉब, यू कॅन लूज युअर फॅमिली, एव्हरीथिंग कॅन गो रॉंग.
कुठल्याही गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. कदाचित आपला जॉब जाऊ शकतो, आपली परिवार जाऊ शकतो.
बट द ओनली थिंग यू कॅनॉट लूज इज युअर कार्मिक रिस्पॉन्सिबिलिटी.
परंतु एकच गोष्ट आपल्यामधून जाऊ शकत नाही आणि ती म्हणजे आपली कार्मिक जबाबदारी जी आहे त्यातून आपण जाऊ शकत
नाही. दॅट्स ऑल दॅट मॅटर्स इन द एंड.
आणि तीच बाब अतिशय महत्वाची आहे.
दॅट्स व्हाय कंप्लेनिंग इज युसलेस.
आणि म्हणूनच आपण म्हणतो की तक्रारी करणं ह्या गौण आहे.
That's why blaming is useless.
आणि म्हणूनच दोषारोपण करणं सुद्धा व्यर्थ आहे.
They can lock you up in jail.
कदाचित ते आपणाला जेलमध्ये डांबून ठेवतील.
But they cannot lock up your karmic responsibility.
परंतु तुमच्या कार्मिक जबाबदारीला मात्र ते आपणाला बंद करू शकत नाही.
I remember saying all this in the jail in Wardha.
तर मला हे आता वर्ध्याची जेल आठवली.
I said to the prisoners there, I was asked to give a talk to them. I said, well, I really feel for you being locked up like that.
खरोखरच तुम्ही इथे जेल बंद झालेला आहे ते पाहून मला दुःख होतं, मी सांगितलं.
It must be very unpleasant, I can imagine.
आणि खरोखरच तुमच्यासाठी हे फार दुःखदायक आहे असं मी त्यांना म्हणालो.
In a way, I can't imagine. I said that. I don't know what it's like.
तर मी काय आहे नेमकं हे मला माहित नाही.
It must be horrible.
आणि खरोखरच हे अतिशय भयंकर असणार.
But I said there's one freedom they cannot take from you.
आणि मग मी त्यांना सांगितलं तुमच्यामधलं एक स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.
And that is the freedom to create skillful mental states.
आणि आपली मनाची अवस्था विधायक करणं हे तुमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत
नाही. That's why we really got to stop blaming.
आणि म्हणून आपण खरोखरच आता हे दोषारोपण करणं थांबवलं पाहिजे.
So much of our conversation is blame.
अनेक आपले जे काही संवाद आहेत ते एकमेकावरती दोषारोपण करण्यासाठीच असतात.
टॉकिंग अबाउट व्हॉट दे हॅव डन.
आणि एक प्रकारे आपण बोलत असतो की त्यांनी काय केलं.
अँड कंप्लेनिंग अबाउट व्हॉट दे डू.
आणि ते जे काही करतात त्याची आपण तक्रार करतो.
इट्स वर्स दॅन युसलेस.
आणि हे अतिशय केवळ निरर्थकच नाही तर खूप हानिकारक आहे.
इफ इट वॉज जस्ट युसलेस एट लीस्ट वेल नथिंग वुड हॅपन.
आता कदाचित ते व्यर्थ नसतं तर काही घडलं नसतं.
बट इट्स रिइन्फोर्सिंग युअर सेल्फ अटॅचमेंट.
आणि एक प्रकारे ती पुन्हा आपली स्वआसक्ती जी आहे तिला मजबूत करतं.
व्हेन यू से ही मेड मी अँग्री यू आर नॉट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी.
जेव्हा तुम्ही असं म्हणता की त्यांनी त्याच्यामुळे मला राग आला तेव्हा तुम्ही स्वतःची जबाबदारी घेत नाही.
अँड व्हेन यू डोंट टेक रिस्पॉन्सिबिलिटी बॅक यू गो.
आणि जेव्हा तुम्ही स्वतःची जबाबदारी घेत नाही तेव्हा पुन्हा तुम्ही तिथे येता.
सो वी रिअली नीड टू बी कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड ऑफ द पॉवर ऑफ कर्म.
आणि म्हणून खरोखरच आपण पूर्णपणे आपल्या कर्माची जी शक्ती आहे त्याची खात्री केली पाहिजे.
दॅट्स व्हॉट इट रिअली इज टू बी अ ह्युमन बीइंग.
आणि तीच गोष्ट आहे की जी आपल्याला खरा मनुष्य बनवते.
इट इज टू बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर कर्म.
आणि आपण आपल्या कर्मासाठी जबाबदार असतो.
एव्हरीथिंग एल्स इज इररिलेव्हंट.
आणि इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या दुय्यम आहेत.
Something I found really impressive when I first came across the Buddhist movement in India.
जेव्हा भारतातील आंदोलनाच्या मी पहिल्यांदा संपर्कात आलो त्यावेळेची गोष्ट मी सांगतो.
You used to find an old style of Ambedkarite.
आणि एक प्रकारे जुन्या पद्धतीचे आंबेडकरवादी लोक होते.
They were often virtually illiterate.
आणि वास्तविकता ते फार अशिक्षित पण होते.
They knew nothing.
त्यांना कुठलीही गोष्ट माहित नव्हती.
They'd often been bonded laborers all their life.
आणि जणू काही ते आपल्या जीवनात एक प्रकारे बांधलेले होते.
But they were so dignified.
परंतु त्यांच्यामध्ये एक प्रकारचा फार स्वाभिमान पण होता.
Such faith in Babasaheb.
बाबासाहेबांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड श्रद्धा होती.
And they were not going to give their responsibility to anybody.
आणि जणू काही ते कुणालाही आपली जबाबदारी देण्यासाठी तयार नसतात.
They were responsible. That's what they took.
आणि जणू काही ते म्हणायचे की ही आमची जबाबदारी आहे, आम्ही ती घेतलेली
आहे. And they educated their children even though they were completely uneducated.
आणि ते स्वतः अशिक्षित असून मग त्यांनी आपल्या मुलांना खूप उच्च शिक्षण दिलेलं आहे.
And many of you are the beneficiaries of people like that.
आणि अशा प्रकारच्या लोकांचीच जणू काही उत्पत्ती लाभार्थी आपण आहोत.
That's what Baba Saheb gave them.
आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना दिलेला
आहे. He gave them their karma.
बाबासाहेबांनी त्यांना त्यांचं कर्म दिलं होतं.
Whereas India up until then had said you have no responsibility.
आणि मग एक प्रकारे आतापर्यंत भारताने त्यांना तुमच्याकडे काही जबाबदारी नाही असं म्हटलं.
Just do your job.
केवळ तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते करा.
You know what that means.
आणि हे याचा अर्थ काय होतो आपल्याला माहित
आहे. And maybe next time you'll just go a little bit higher.
आणि मग कदाचित पुढच्या वेळेस तुम्हाला थोडीशी वरची जागा मिळेल.
No.
पण बाबासाहेब म्हणाले नाही.
Well, they, these people, these men, these women.
आणि स्त्रिया आणि पुरुषांसाठी.
They said, we are responsible.
आणि बाबासाहेब म्हणाले आपण जबाबदार आहोत.
No, they said, we are responsible. These people.
ते लोक म्हणाले की आम्ही जबाबदार आहोत.
Yes,
आम्ही जबाबदार
आहोत. I have to watch him. Because I am responsible.
ते लोक असं म्हणाले आम्ही जबाबदार आहोत.
Yeah, and they were your parents, your grandparents.
And ते तुमचे सर्वांचे पालक आहेत, आजोबा पंजोबा होते.
So we need to keep taking that responsibility.
तर आपण आता ही जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे.
Responsibility doesn't lie in Delhi. In Delhi.
दिल्ली मध्ये जबाबदारी नाही.
Responsibility lies here.
आता जबाबदारी इथे आहे.
Responsibility doesn't lie with those people.
जबाबदारी त्या लोकांवर अवलंबून नाही.
It lies here.
ती इथे निर्भर आहे.
It doesn't rely with those other order members who won't cooperate.
आणि ती इतर धर्मचारी आहेत की जे जबाबदारी सहकार्य करत नाहीत त्यांच्यावरती अवलंबून नाही.
They won't cooperate with me. मी काय करू शकतो.
आता ते मला सहकार्य करत नाही, मी काय करू शकतो.
This is our cry, huh?
आणि हे आपलं रडणं असतं.
I'm helpless.
मी काहीच करू शकत नाही.
हा काय करू. This is the big gesture of India.
हे भारताचं मोठं एक असं शरीर आहे.
But we are responsible for our karma.
परंतु आपण आपल्या कर्माला जबाबदार आहोत.
Even doing that is a karmic gesture.
आता हे असं करणं सुद्धा एक प्रकारे कर्म निर्माण करणं आहे.
So our karma forms a better and better mind.
खरं म्हणजे आपलं कर्म आपलं चांगलं मन निर्माण करतं.
It takes us nearer and nearer to the Buddha.
जणू काही ते कर्म आपल्याला बुद्धांच्या जवळ जवळ घेऊन जातं.
Even though underlying it is I.
जरी त्याच्या तळाशी मी असला.
It's as if its karma goes like this. Huh?
तर अशा प्रकारे कर्म गोल गोल जातात.
It comes back to us then goes out from us back out.
म्हणजे ते आतमध्ये येतं आपल्यामध्ये पुन्हा बाहेर जातं, आतमध्ये येतं पुन्हा बाहेर जातं.
It's like Maitri Bhavana, Maitri Vikas.
तर हे मैत्री विकास देखील असतं.
First of all you feel for other people because you love yourself.
जसं की आपल्याला आपण स्वतः आवडायला लागतो मग आपल्याला इतर पण आवडायला लागतं.
So but and as a result of that your mind emerges in a more sympathetic way.
आणि एक प्रकारे त्यातून आपलं जे मन आहे ते अधिक संवेदनशील आणि सहानुभूतीचं बनतं.
बट
परंतु
however much you develop in this way it comes back to I.
परंतु ज्या ज्या पद्धतीने आपण विकास करतो तो ते पुन्हा मी जवळ येतो.
अँड I pulls you back again.
आणि पुन्हा जो मी आहे तो आपल्याला मागे ओढत असतो.
सून एज यू स्टॉप मेकिंग एफर्ट बॅक यू गो.
ज्या प्रकारे आपण प्रयत्न करणं थांबवतो पुन्हा आपण मी मध्ये जाऊन अडकतो.
इट्स अ बिट लाइक अ रॉकेट ट्राइंग टू लीव द अर्थस एटमॉस्फियर.
तर जसं की रॉकेट आहे की जे चंद्रावरती वरती जातं.
इट कॅन हॅव अ लॉट ऑफ फ्युएल इन इट.
कारण त्याच्यामध्ये बरंच इंधन ठेवलेलं असतं.
दॅट कॅन टेक इट व्हेरी हाय.
कारण ते इंधनच त्या रॉकेटला वर घेऊन जातं.
बट व्हेन द फ्युएल रन्स आउट डाउन इट कम्स.
परंतु जेव्हा त्याचं तिथलं इंधन संपतं तेव्हा ते रॉकेट खाली पडतं.
सो येस वी नीड समथिंग एल्स.
आणि म्हणून आपल्याला काही अधिक गोष्टीची आवश्यकता आहे.
And this is where our spiritual death comes in.
आणि इथेच आपल्याला लक्षात येईल की आपला आध्यात्मिक मृत्यू पुढे येतो.
As we develop more and more through karma, we begin to reflect more and more on the unreality of I.
आणि जसं जसं आपण अधिक कर्म सशक्त करायला लागतो तेव्हा असत्य स्वरूपाचा जो मी आहे खोटा मी आहे त्याच्या आपण संपर्कात येतो.
Our karmic work gives us the ability to see more clearly.
आणि जणू काही आपली जी कार्मिक क्षमता आहे ती आपल्याला अधिक सत्य पाहण्यासाठी मजबूर करते.
And we need to use that clarity to recognize that I is just a construction.
आणि मग आपण ते पाहतो की हा जो मी आहे तो ती केवळ एक संकल्पना आहे.
Of course, karma for us means especially integration and positive emotion.
आणि मग कर्मामध्ये आपण पाहतो की एकरूपता आहे आणि सकारात्मकता आहे.
It's through integration, the practice of integration, that we gain more and more a sense of our karmic responsibility.
आणि एक प्रकारे एकरूपतेच्या सरावातून आपण आपली जी कार्मिक जबाबदारी आहे ती घेण्यासाठी सक्षम होतो.
That's essentially what integration means.
हेच एकरूपतेचा खरा अर्थ आहे.
Integration means accepting, recognizing your karmic responsibility.
आणि एकरूपता म्हणजे आपल्या कर्माला स्वीकारणं आणि आपल्या कर्माची जबाबदारी घेणं हा त्याचा अर्थ आहे.
And then using that sense of karmic responsibility to act skillfully.
आणि त्या कार्मिक याची जबाबदारी घेऊन सकारात्मक राहा वागण्याचा आपण प्रयत्न करतो.
So that's karma work.
आणि त्यालाच आपण कर्म कार्य असं म्हणतो.
Extremely important.
अतिशय महत्त्वाचं आहे.
You can't get anywhere without it.
त्याच्याशिवाय आपण कुठेही जाऊ शकत नाही.
If you're back here and you start reflecting on the unreality of self, you either become depressed or you become intoxicated, you go mad.
आता कदाचित जर आपण पुन्हा त्या मी मध्ये जाऊन अडकलो तर आपण त्याच्यामध्ये एक प्रकारे अधीन होऊ शकतो किंवा आपण वेडे पण होऊ शकतो.
You need a degree of karmic development in order to really understand the unreality of I.
आणि म्हणून कार्मिक जबाबदारी घेऊन आपण असत्य जो मी आहे तो ओळखण्याची क्षमता आपली वाढवली पाहिजे.
When you reflect in that way, you begin to undermine that I.
आणि मग जसं आपण ते ओळखायला लागतो तसं आपण त्याची जी काही क्षमता आहे किंवा त्याला आपण कमी करायला सुरुवात करू शकतो.
And you begin to have a definite experience that I is simply a construction.
आणि मग आपल्याला ही गोष्ट लक्षात यायला लागते की तो जो मी आहे तो केवळ एक सर्वसाधारण कल्पना आहे.
For instance, you'll be reacting.
आता उदाहरणार्थ आपण प्रतिक्रिया देतो.
And you ask yourself, what's going on?
आणि मग तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारता की काय चाललेलं आहे.
So yes, these are negative states.
मग आपण म्हणतो की नाही नकारात्मक अवस्था आहे.
So you ask again, but what are these negative states? Where do they come from?
आता ही नकारात्मक अवस्था आहे पण ती आली कुठून?
I feel angry because I feel threatened.
आता मला राग आला कारण माझा कुणीतरी द्वेष केला असं मला वाटतं.
You ask, but what is threatened?
आणि मग द्वेष काय आहे?
Who is threatened?
कोण माझा द्वेष करत आहे?
You realize there's nothing there.
आणि मग तुम्ही ज्यावेळेस अनुभव घेता की तिथे काहीच नाही कुणीच नाही.
There's nothing that can be threatened.
आणि कोणी नाही की ज्याचा द्वेष करावा.
Nobody can really harm you.
कुणीही मला द्वेष दुःख देऊ शकत नाही.
They can harm your body, of course.
कदाचित ते तुमच्या शरीराला वेदना देऊ शकतात.
But they can't harm your mind.
परंतु ते तुमच्या मनाला मात्र इजा पोहोचू शकत
नाही. They can't harm your consciousness.
तुमच्या विज्ञानाला ते सदमा पोहोचू शकत नाही.
So you just realize there's nothing there that they can hurt.
आणि म्हणून तिथे काही नाही की ज्याला दुःख द्यावं.
Not really, not deeply.
खऱ्या अर्थाने नाही, सखोल अर्थाने नाही.
You realize that there is no I.
आणि मग आपण हे अनुभव घेतो की तिथे खरंच मी नाही.
You realize you can just be aware without thinking I.
आणि मग मीच्या शिवाय आपण तिथे जागृत राहण्याचा प्रयत्न करू.
If we could only just be aware, then there would be no I.
आणि केवळ आपण तिथे जागृत असू तर तिथे मी नसणार.
So yes, you get to that point and I disappears.
आणि मग तुम्ही त्या मुद्द्यावर येता आणि तिथे मी लुप्त पावलेला असतो.
Maybe it doesn't disappear completely, it just goes to the edge.
कदाचित तो पूर्णपणे गेलेला नसेल पण कदाचित कडेला गेलेला असेल.
And then you begin to experience yourself carried along by the stream of the Dhamma.
आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की तिथे आपण धम्माच्या प्रवाहामध्ये पुढे सरसावत आहोत.
When you reach this point, the point of no return, the pull of the Buddha carries you along.
म्हणून जेव्हा जिथे आपण पोहोचतो श्रोतापन्न तिथून बुद्ध जणू काय आपल्याला आपल्याकडे ओढून घेतात.
So then Dhamma takes over.
आणि एक प्रकारे धम्म तिथे आपला ताबा घेतो.
states of mind emerge which are not based on I.
आणि मग अशा प्रकारची मनोवस्था असते की जिचा आधार मी नसतो.
There may be some element of that, but they're not primarily about I.
तिथे काही अंश त्याचा असू शकतो परंतु त्याचा प्रभाव मात्र नसतो.
You are just aware.
केवळ आपण जागृत असतो.
Or rather, there is just awareness.
आणि असे म्हणू शकतो की ती केवळ जागृती असते.
It's quite difficult to get hold of, isn't it?
खरंच तिला पकडणं आणि समजणं कठीण आहे.
But we've all got some experience of it.
आणि आपण सर्वांना याचा थोडातरी अनुभव आलेला असेल.
Even if at a lower level, we've got some experience of it.
सर्वसामान्य पातळीवरती सुद्धा आपल्याला काही अनुभव आलेला
असेल. That's why Shraddha is simply the first stirrings within us of the Dhamma Niyama processes.
आणि म्हणून श्रद्धा ही आपल्या सुरुवातीपासून धम्म नियमाच्या प्रक्रियेपर्यंत आपल्याला घेऊन येते.
But we've had those moments when we feel completely at peace.
आणि त्यापूर्वी पण असे काही क्षण येतात की आपल्याला पूर्णपणे स्थिर आणि शांत झाल्यासारखं वाटतं.
You're completely awake, you're completely aware, and you want nothing.
आणि तुम्ही पूर्णपणे जागृत आहात, पूर्णपणे स्मृतिवान आहात आणि तुम्हाला काहीच नको आहे.
You feel everything is here.
आणि तुम्हाला असं वाटतं की मला जे पाहिजे ते सगळं इथं आहे.
And you feel at peace with everything.
प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही शांती अनुभवता.
Yeah, you know that this sort of experience, even if you don't know it very fully, you've got some taste of it.
तुम्हाला जरी पूर्ण असा अनुभव आलेला नसला तरी काही प्रमाणात तरी याची चव आपण घेतलेली आहे.
Sometimes you just feel as if you just love everything.
आणि कधी कधी आपली अवस्था अशी होते की प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही प्रेम करायला
लागता. You just look around the room and you feel you sort of close to everybody.
आणि रूमच्या अवतीभोवती नजर फिरवता आणि तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक जण माझ्या जवळच आहे.
And you're not discriminating between people.
आणि लोकांमध्ये पण कुठल्याही प्रकारचा तुम्ही फरक करत नाही.
And things happen and you understand them.
आणि गोष्टी घडतात आणि तुम्ही सहज त्या समजू शकता.
Not in words.
केवळ शब्द नव्हे.
But you feel clear about this life.
आणि जणू काही या जीवनाची जी स्पष्टता आहे ती आपल्याला यायला लागते.
And there's a strong sense of wonder.
एक प्रकारचा अद्वितीय गोष्टीचा एक अनुभव आपल्याला यायला
लागतो. As if there's something miraculous happening.
जणू काही अद्भुत चमत्कारी काही घडत आहे असं आपल्याला
वाटतं. As if every moment is something remarkable.
आणि प्रत्येक क्षणाला जणू काहीतरी विशेष घडत आहे असं आपल्याला वाटतं.
As if it's completely fresh, completely new.
आणि ते एक आपल्याला सतत ताजतवानं करणार असत. नवीन असत.
You see great beauty in everything.
आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये जी सुंदरता आहे ती आपण पाहायला लागतो.
And it may be that you also feel in contact with something bigger than yourself.
आणि मग आपल्याला असं लक्षात येते की आपल्या स्वतःपेक्षाही काहीतरी महान गोष्टीच्या आपण संपर्कात
आहोत. Sometimes you may even feel as if the Buddha is speaking to you.
आणि कधी कधी आपण त्याचा अनुभव घेतो की प्रत्यक्ष बुद्ध मला सांगत आहे.
Or maybe one of the Bodhisattvas, huh?
किंवा कदाचित एखादा बोधिसत्व आपल्याला सांगत.
You may be doing your sadhana and it suddenly feels as if the Bodhisattva or the Buddha is actually alive.
आणि जेव्हा कदाचित आपण आपली साधना करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की बुद्ध बोधिसत्व प्रत्यक्ष माझ्या समोर जीवित आहे.
You'd find it difficult to explain to anybody else, but that's your experience.
कधी कधी आपल्याला शब्दात ते इतरांना सांगता येत नाही परंतु आपण तो प्रत्यक्ष घेतलेला अनुभव असतो.
You feel as if you're in a real contact with a mind far far greater than yours.
आणि आपलं जे मन आहे त्याच्या कितीतरी पलीकडच्या मनाच्या आपण संपर्कात गेलेलो असतो.
In a way it is your mind.
वास्तविक तर जरी ते आपलंच मन असलं.
But that's not the way you experience it.
परंतु त्याला तुम्ही तशा मर्यादित अनुभवातून पाहत नाही.
Because it's way beyond this mind.
कारण या मीच्या मनाच्या पलीकडचं मन आहे.
But you experience it as separate from you, although at the same time it's not separate from you.
आता जरी ते स्वतःपासून वेगळं नसलं तरी वेगळं असल्याचा मात्र अनुभव आपण घेत असतो.
And that mind is vast.
आणि ते जे मन आहे ते अतिशय व्यापक असतं, विस्तृत असतं.
It's infinite.
ते अमर्याद असतं.
And it's a complete, it's complete.
आणि ते एक प्रकारे पूर्णत्वाने भरलेलं असतं.
Everything is there.
प्रत्येक गोष्ट त्याच्यात अंतर्भूत आहे.
It's completely at peace.
ते पूर्ण अर्थाने शांत आहे.
But at the same time it's entirely dynamic.
परंतु पूर्ण अर्थाने ते एक प्रकारे कृतिशील सुद्धा
आहे. Bhante has a book called Peace is a Fire.
आणि भंतेंची एक पुस्तक आहे त्याचं नाव आहे पीस इज फायर.
सो यू आर एक्सपिरियन्सिंग अ पीस दॅट इज ऑन फायर.
परंतु आपण शांतता अनुभवतो परंतु ती अग्नी समान शांतता असते.
And you experience this absolutely ordinarily.
आणि ही गोष्ट आपण सहजपणे सर्वसामान्य अनुभवातून आपल्याला येत असते.
It's not as if you've taken some drug or anything like that.
जणू काही आपण एखादं काही औषध वगैरे घेतो आणि आपल्याला गुंगी येते तसं नाही.
But for a while you leave the pull of I.
परंतु काही काळासाठी का होईना आपण मीचा जो आकर्षण आहे ते संपवलेलं.
And the major experience is that this is not me. This is not me.
आणि मग आपल्याला मोठ्या प्रमाणात असा अनुभव येतो की हा मी नाही.
You feel as if it's something beyond you.
आणि मग आपण म्हणतो की आपल्या पलीकडे काहीतरी आहे.
In a way it's neither beyond you nor you.
आता ते आपल्या पलीकडे नाही ना आपणही नाही.
It's beyond that distinction.
खरं म्हणजे ह्या फरकाच्या ते पलीकडे आहे.
And I'm sure that every one of you has had some taste of something like that.
आणि मला खात्री आहे की अशा प्रकारचा अनुभव आपणापैकी प्रत्येकाला आलेला आहे.
Otherwise what are you doing here?
असं नसतं तर आपण इथे काय करत असतो?
Please go home.
मग आरामशीर घरी गेलो
असतो. You'll have experienced something of that goes beyond I.
आणि म्हणून मीच्या पलीकडे जाण्याचा काही ना काही अनुभव आपल्याला आलेला.
You'll have experienced something of the pull of the Dhamma.
आणि धम्माचं एक आपल्याकडे ओढणं जे आहे ते सातत्याने सुरू आहे.
Experienced at least a Shraddha.
आणि आपणामध्ये प्रत्येकामध्ये श्रद्धा आहे.
And well, it's our task to let this take us over.
आणि मग आपल्याला आपलं हे कार्य आहे की श्रद्धेने आपल्याला ताबा घ्यावा.
All our karmic effort is to get to the point where that force takes over.
आणि एक प्रकारे आपल्या कर्मांच्या माध्यमातून आपण काम करावं आणि सर्व काही ताबा जो आहे तो त्यांनी आपला घ्यावा.
So that in our mind a stream of mental states arise which have nothing to do with I.
आणि मग अशा प्रकारची जी काही मनोअवस्था आपली निर्माण होते तिथे आपला मी जो आहे तो तिथे अस्तित्वात नसतो.
We're familiar with these kind of states from the 12 positive nidanas.
आता 12 निदान जे आहेत त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारची मनोअवस्था अनुभवतो.
यथाभूत ज्ञान दर्शना इज दिस पॉइंट.
आणि ज्याला आपण यथाभूत ज्ञान दर्शन म्हणतो तोच तो मुद्दा आहे.
ऑफ कोर्स श्रद्धा पमोजा प्रश्रब्दी प्रीती etc. they are the karmic process.
तर ही जे काही आहे श्रद्धा प्रमोद प्रीती प्रशब्दी या सगळ्या जणू काही कार्मिक कर्मांच्या त्या प्रक्रिया आहेत.
But yathabhut jnana darshana is the point at which I loses its power.
आणि मग यथाभूत ज्ञान दर्शन हा असं ही अशी जागा आहे की जिथे मी जो आहे ती मीची शक्ती तिथे संपलेली असते.
So what follows from yathabhut jnana darshana?
मग यथाभूत ज्ञान दर्शनापासून काय घडतं?
निबिदा.
निबिदा आहे.
निर्वेद.
निर्वेद आहे.
And that means you really don't want I.
आणि मग तिथे तुम्हाला जणू काही हा मी आवडत नाही.
I is disgusting to you.
आणि एक प्रकारे मीचा आपल्याला तितकार आहे.
When you think of I, you just feel ah.
जणू काही तुम्ही जेव्हा मीचा विचार करता तेव्हा अशा प्रकारे तुम्हाला उलटी येते, किळस येते.
And you see what I does.
किळसवान वाटतं कारण आपण पाहतो की खरंच या मीने काय केलंय.
ऑफकोर्स आय इज स्टील देअर पुलिंग यू.
जरी तिथे तुम्हाला तो मी मागे ओढत असला परंतु त्याची किळस मात्र येते
आपण. यू जस्ट वॉन्ट टू पुश इट अवे.
आणि आपल्याला वाटतं की नको आता त्याला झटकून द्या.
दॅट्स द रियल पोल्युशन.
आणि ते फारच प्रदूषण आहे.
इट्स आय.
मीच प्रदूषण.
So nirved is that sort of disgust, that rejection.
तर ही जी निर्वेद अवस्था आहे ती जणू काही या सर्वांचा त्याग करायला सुरुवात करते.
Of course, with that you move on.
आणि त्यातून मग आपण पुढे जातो.
At a certain point you're no longer even interested.
आणि मग याच्या पुढे तुम्हाला बाकीचं त्याच्यामध्ये रुचीच राहत नाही.
That's virag.
आणि त्याला वैराग्य असं.
You're just not interested anymore.
आणि मग तुम्ही कशामध्येच रुची घेत नाही.
You know, I, to begin with, I is saying, here I am.
आणि मग सुरुवातीला आपण असं म्हणतो मी इथे आहे.
So you say, just go away.
आणि मग आपण मात्र त्याला अशा प्रकारे ढकलतो बाजूला.
And then I is saying, here I am.
आणि पुन्हा तो अशा प्रकारे आवाज काढतो.
And then from vairagya comes vimukti.
आणि वैराग्यानंतर विमुक्ती.
डोंट इवन हियर आय,
आता तिथे तुम्ही मी हा शब्दच ऐकत नाही.
अँड देन कम्स अश्रवकय ज्ञान, अश्रव क्षय ज्ञान,
मग अश्रव क्षय ज्ञानापर्यंत आपण येतो.
अँड या यू रिअलाइज आय फ्री फ्रॉम आय,
आणि मग आपण तिथे म्हणतो की आता मी मी पासून मुक्त झालेलो आहे.
अश्रव सिम्पली मीन्स द फोर्सेस ऑफ आय.
आता अश्रव म्हणजे केवळ हा जो मीची ताकद आहे, शक्ती आहे, तिलाच अश्रव म्हटले.
सो दॅट्स द अप्रोच दॅट द पाली कॅनन गिव्स अस इन द स्कीमा ऑफ द 12 पॉझिटिव निदानस.
तर 12 निदानामधून पाली साहित्यामध्ये त्याचं वर्णन असं केलेलं आहे.
यू गेट सिमिलर स्कीमा इन द महायाना.
महायानामध्ये सुद्धा याच पद्धती आहे.
यू गेट द 10 बोधिसत्व भूमीज,
आणि बोधिसत्व भूमी तिथे सांगितली.
बाबा साहेब हॅज एन्युमरेटेड देम इन द बुद्धा एंड हिज धम्म.
भगवान बुद्धाने त्याच्या धम्म ग्रंथामध्ये बाबा साहेबांनी त्या भूमींचं वर्णन.
एंड दे रिप्रेझेंट डिफरंट स्टेजेस दैट दे आर मोर फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ व्हॉट यू गो इनटू रादर दन फ्रॉम व्हॉट यू लीव बिहाइंड.
म्हणजे आपण कशामध्ये जायचं अशा अर्थाने ते सांगितलेलं आहे, पण आपण कशातून बाहेर यायचं याचा मात्र त्यात अंतर्भाव कमी आहे.
The Theravada or the Pali canon looks at what you're leaving behind, huh?
Theravada madhe matra apan kay mage sodto he sangnyacha prayatna karta.
The Mahayana looks at what you're going into.
Ani Mahayana ye darshavto ki apnala kay prapt karaycha.
These increasingly remarkable, wonderful mental states.
Ani ek atishay adwitiya ashi mano avastha ahe.
States of mind that is very, very difficult to talk about.
Ani mano avasthe vishayi bolna hi far kathin bab ahe.
You know, for instance, there's archishmati.
आता अर्चस्मती आहे.
विच मीन्स दॅट द ग्रेटली ब्लेझिंग माइंड,
आणि असं मन की जे पूर्णपणे प्रकाशमान झालेलं मन आहे.
वेल दॅट्स एन इमेज.
आता ही कल्पना आहे किंवा प्रतिमा आहे.
व्हेन यू गेट फ्री हियर इट्स एज इफ युअर माइंड इज जस्ट ऑन फायर.
आणि जणू आपण तिथे त्या मनोवस्थेत पोहोचतो तर तेव्हा आपलं मन जणू अग्निसारखं झालेलं आहे.
दुरंगम.
आता दुरंगम
दॅट मीन्स फार गोइंग, द वन दॅट गोज फार.
आता अशी अवस्था की जी पलीकडे गेलेली अवस्था.
इन अदर वर्ड्स विदाउट लिमिट्स.
आणि त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.
द वर्ल्ड होल्ड्स नो बाउंड्रीज फॉर सच अ पर्सन.
जगाला जगामध्ये अशा माणसाला कुठल्याही मर्यादा नाही.
सो द महायाना रिअली एक्सप्लोर्स इन अ लॉट ऑफ डिटेल अँड डेप्थ.
तर महायानामध्ये हे जे काही सूक्ष्म बाबी आहेत त्याचा अंतर्भाव
केलेला. आणि
बोधिसत्व प्रवचनांच्या मालिकेमध्ये बंतेंनी हे सांगितलेलं आहे.
As you move on into the Vajrayana, you get more and more images.
आणि मग जसं आपण वज्रयानामध्ये प्रवेश करतो तसं आपण अधिकाधिक प्रतिमांकडे पाहतो.
The whole of this Dhamma Niyama realm is explored through remarkable images.
आणि हे संपूर्ण जे काही धर्म नियम आहे तो एक वेगवेगळ्या प्रतिमांनी जणू प्रदर्शित केलेला.
Because that Dhamma Niyama mind is endlessly creative.
आणि हा जो काही धर्मनियम आहे तो अंतिमतः सृजक बनलेला आहे.
And all the Buddhas and Bodhisattvas that we know, Manjushri, Avalokiteshvara and so forth, they arise within that creative mind of Dhamma Niyama.
आणि या धम्मनियमाच्या सृजक कल्पनेतूनच बुद्ध बोधिसत्वांच्या प्रतिमा अवतीर्ण झालेल्या.
That's the way when you're in that mind you experience.
आणि आपलं मन जेव्हा त्याच्यात असतं तेव्हा आपण त्याचा अनुभव घेतो.
You experience the world as full of meaning.
आणि मग जगाचा जणू काही एक संपूर्ण अर्थपूर्ण जग आपण पाहत असतो.
यू एक्सपिरियन्स इज फुल ऑफ माइंड.
आणि ते पूर्ण मन, सशक्त मन म्हणून आपण पाहतो.
सो वी ट्राय टू कनेक्ट विथ दॅट माइंड.
मग आपण त्या मनाच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करीत आहोत.
दॅट इज स्पिरिच्युअल रिबर्थ प्रॅक्टिस.
आणि त्यालाच आपण धार्मिक पुनर्जन्माचा सराव असं म्हणतो.
वी ट्राय टू गेट सम रिअल कनेक्शन विथ इट.
आपण एक प्रकारे खऱ्या खुऱ्या स्वरूपाचं नातं तिथे प्रस्थापित
करतो. व्हेन वी गेट दॅट रिअल कनेक्शन विथ इट, इट स्ट्रेंथन्स द पुल विद इन अस.
आणि मग जेव्हा आपलं तिथं खऱ्या स्वरूपाचा संबंध प्रस्थापित होतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला वर उचलते.
यू प्रॉबली एक्सपिरियन्स इज डूइंग फॉर इन्स्टन्स द बुद्धानुस्मृति वन काइंड ऑर अनदर.
आता एक प्रकारे किंवा दुसऱ्या प्रकारे जेव्हा आपण बुद्धानुस्मृतीचा सराव करतो.
What we used to call visualization practices, those are Buddhanusmriti.
आता आपण त्याला संदर्शन साधना म्हणतो किंवा बुद्धानुस्मृती म्हणतो.
You're just visualizing Buddhas and Bodhisattvas different from Shakyamuni, but they're the same as Shakyamuni.
आता बुद्ध किंवा बोधिसत्वांच्या जरी आपण प्रतिमा पाहत असलो तरी अंतिमता ते शाक्यमुनी बुद्ध
आहे. There's all just enlightened mind, huh?
ते सर्व जणू काही प्रबुद्ध मनाशी निगडीत आहे.
But sometimes when you visualize those figures, you experience yourself for a while just completely absorbed in them.
आणि जेव्हा आपण या प्रतिमांच्या संपर्कात येतो तेव्हा पूर्णपणे आपण त्याच्यामध्ये विरून गेलेलो आहोत असा अनुभव आपण घेतो.
And you can even have the feeling that okay, that's it, I'm never going back.
आणि मग जणू काय आपण अशी भावना करतो की आता ही खूप चांगली गोष्ट आहे आता इथून मागे जायचं.
And you can see you just need to give yourself up to the power of the Dhamma Niyama.
आणि या धम्म नियमाची जी शक्ती आहे त्या धम्म नियमाच्या शक्तीला आपण स्वतःला देऊन टाकतो.
So that's strengthening this force within you.
आणि आपल्या मधली जी ताकद आहे ती जणू काही दुगुनी होते.
This force that's pulling you beyond I.
आणि मग ही जी शक्ती आहे ती आपल्याला मीच्या पलीकडे खेचते.
You need to give yourself up to it.
आणि मग त्यासाठी आपण स्वतःला देण्याची गरज असते.
That's what spiritual receptivity means.
आणि त्याचाच अर्थ होतो की आध्यात्मिक ग्रहणशीलता.
You're strengthening your openness to those forces.
आणि ही जी काही शक्ती आहे त्याला आपण स्वतःला खुले करतो.
So that when the Dhamma Niyama emerges within you, you're able to give yourself up to it.
आणि म्हणून जेव्हा धर्म नियम आपल्या मध्ये अवतीर्ण होतो तेव्हा आपण स्वतःला त्याला देऊन टाकतो.
And then it can carry you away.
आणि मग ते आपल्या पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जाईल.
So you use integration and positive emotion to weaken the pull of I.
आणि एक प्रकारे आपण कर्म नियमाच्या माध्यमातून एकरूपता आणि सकारात्मकता या माध्यमातून जे मीला ओढणारी शक्ती आहे तिला कमी करतो.
He's already said what I was going to say next, which is and that is karma niyama. Stick to what I'm saying.
Not next, okay.
Yes, he always guesses what I'm going to say. Sometimes I catch him. So yes, that is karma niyama.
आणि त्यालाच आपण कर्म नियम असं म्हणतो.
That you're through integration and positive emotion, you're using karma to weaken the pull of I.
तर एकरूपता आणि सकारात्मकतेच्या माध्यमातून आपला जो मी आहे त्याला दुर्बल बनवण्याचं काम आपण करतो.
You're developing spiritual receptivity.
आणि आपण एक प्रकारे आध्यात्मिक ग्रहणशीलता विकसित करतो.
So that you're allowing the pull of the Dhamma Niyama to play upon you.
आणि जणू काही धम्म नियम आपल्यावरती अधिक कार्य करण्यासाठी आपण स्वतःला खुले करतो.
First of all, pulling on you as a Shraddha.
आणि एक पहिली बाब जी ओढणारी आहे ती श्रद्धा आहे.
And then increasingly you're looking down at what I is.
आणि मग आपण खाली जाऊन मी काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो.
You're practicing spiritual death.
आणि तिथे आपण धार्मिक मृत्यूचा सराव करतो.
And eventually that dhammic death becomes a real dhammic death.
आणि खरा धर्म मृत्यू आहे तो खरा धर्म मृत्यू होतो.
And then you just give yourself up to the force of dharma niyama.
आणि मग धर्म नियमाच्या शक्तीला आपण स्वतःला देऊन टाकतो.
And you've been practicing connecting with that dhamma niyama from early on in your life.
आणि मग आपण आपल्या आधीच्या जीवनामध्ये जणू काही त्याच शक्तीसाठी स्वतःला समर्पित केलेलं असतं.
This is all you need to know.
आता हे सर्व आपल्याला माहित आहे.
You don't need to know anything else.
आता याशिवाय आपल्याला दुसरं काही जाणण्याची गरज नाही.
The whole dhamma is in that.
आता संपूर्ण धर्म इथेच आहे.
Everything is there.
प्रत्येक गोष्ट त्याच्यात आहे.
Of course, you know, ethics are there. Ordinary meditation is there.
शील आहे, आपलं सर्वसाधारण ध्यान तिथे आहे.
But if you can just work with karma to the point at which you can end I, then you can give yourself up to dhamma.
आणि म्हणून आपण कर्म अशा प्रकारे करत राहिलं पाहिजे की त्या पॉइंट पर्यंत पोहोचणं आणि तिथे एकदा का आपण पोहोचलो की धम्म नियमाला आपण समर्पित होतो.
So what I want to stress this morning is that dhamma niyama is already working in you.
आता मला काय सांगायचं आहे की तो धर्म नियम आपल्या माध्यमातून कार्यरत आहे.
You wouldn't be here if not.
तसं नसतं तर तुम्ही इथे आलाच नसता.
Unless I and the other preceptors have made a big, big mistake.
मग तसं जर असतं तर मी एक प्रिसेप्टर म्हणून फार मोठी चूक केली असं झालं.
My eye will not let me think that I've made a big mistake.
आणि माझ्या आई मी मला हे स्वीकारलं नसतं की मी फार मोठी चूक केली.
How could I make a mistake?
आणि मी कसा चूक करू शकतो?
Anyway, joking apart. you're here because you felt that pull.
आता तुम्ही इथे आहात कारण तुम्ही त्या शक्तीने खेचलेला.
You've not just felt that pull, you've experienced something of those dhamma niyama processes.
तुम्ही केवळ तिच्याकडे खेचलेला नाही तर तुम्ही त्याचा अनुभव घेतात की प्रत्यक्ष धम्म नियमाचा आपण घेतलेला
अनुभव. You've had from time to time experiences that are a little bit beyond I.
आणि क्षणाक्षणाला तुम्ही काही ना काही हा अनुभव घेतलेला आहे की आपण थोडेतरी प्रत्येक वेळी मीच्या बाहेर आलेलो.
And really we need to have confidence in ourselves in this way.
आणि अशा पद्धतीने आपण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे.
We're not going to make claims, no.
आता आपण कुठल्याही प्रकारचा दावा करणार नाही.
Otherwise we're just straight back into I.
आणि दावा केला की मग आपण पुन्हा मी मध्ये येणार.
As soon as you say I am a stream entrant, you're just an I.
आणि जर का तुम्ही म्हणाला की मी श्रोतापन्न झालेलो आहे की मग तुम्ही ते मी मध्ये जाऊन अडकता.
Even if you think it.
जरी असा विचार जरी केला तरी.
But these experiences will come to you.
परंतु हा अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येईल.
Of course they come to you.
निश्चितच तो आपल्याकडे येणार आहे.
If they haven't come to you to some extent, the dhamma doesn't work.
जर ते तुमच्या मध्ये येऊन कार्य करत नसेल तर धम्म अस्तित्वातच नाही असा अर्थ.
We've all got some experiences of at least a lessening of I and even sometimes a temporary suspension of I.
आणि निश्चितच आपणापैकी प्रत्येकाला आपण आपला मी कमी केल्याचा आणि आपण आपल्या मीच्या बाहेर आल्याचा काही ना काही अनुभव आलेला.
And I think we need to have a sort of humble acceptance of that.
आणि आपण मात्र अतिशय विनयशीलपणे या अनुभवाला स्वीकारलं पाहिजे.
Not proud, not boasting.
त्याच्यामुळे खूप असं फुगून जाता कामा नये किंवा अहंकार वाढता कामा.
Only talking about that in the right setting.
आणि एका विशिष्ट पद्धतीने आपण त्याच्याशी त्याविषयी बोललं पाहिजे.
Not giving a public talk.
त्याच्यावरती काही जाहीर प्रवचन देण्याची गरज.
Oh, when I experience being free from I, you don't go saying that.
आणि असं काही प्रवचन तुमचं होणार नाही की मी पासून बाहेर पडलेलो आहे.
But when you're with your friend, you say, well, I had this remarkable experience in which it really seemed as if I was free.
आणि मग तुम्ही कदाचित तुमच्या मित्रांच्या संपर्कात असं सांगू शकता की अशा प्रकारचा मला अनुभव आला आणि मला फार मुक्त झाल्यासारखं वाटलं.
We've got those experiences.
आपणाला तो अनुभव आलेला आहे.
And there's some proof that the dhamma works.
आणि जणू काही मग धम्म कार्य करू शकतो त्याचा तो एक प्रकारचा पुरावा आहे.
We have some experiences of that mind beyond our mind.
आपल्या मनाच्या पलीकडच्या मनाचा अनुभव आपण घेतलेला आहे.
It's not some god or anything like that, of course.
आता त्याचा अर्थ कुठला तरी दैवी शक्ती आहे असं मात्र नाही.
It's just mind.
ते केवळ मन आहे.
But mind without I.
परंतु असं मन आहे की ज्याच्यामध्ये मी नाही.
And we've got some experience of it, even a distant experience of it.
परंतु काही अंतरावरून कोण आपण त्याचा थोडासा अनुभव घेतलेला.
It's a bit like, you know, sometimes you hear the villagers down here shouting to somebody up on the hill.
जणू काही खेड्यामध्ये कुणीतरी आवाज करतं आणि आपल्याला वाटतं की या टिकडीवर कुणीतरी बोलले.
They can't hear them, but they can hear their voice. I can't see them, but they can hear their voice.
ते त्यांना पाहू शकत नाही परंतु त्यांचा आवाजाचा प्रतिध्वनी मात्र ऐकतात.
So we can hear the voice of what goes beyond I.
आणि म्हणून मीच्या पलीकडे जाणारा आपला आवाज आपण ऐकला पाहिजे.
And it's that keeps us going.
आणि तीच गोष्ट आपल्याला पुढे चालू ठेवेल.
And that our daily practice needs to connect with.
आणि तीच आपली जी नियमित साधना आहे ती या संदर्भात संपर्कात झाली पाहिजे.
When you were ordained, you committed yourself to daily death and rebirth.
आणि म्हणून जेव्हा आपण व्यक्तिगत दीक्षा घेतलेली आहे तेव्हा आपण नियमितपणे मृत्यूसाठी आणि जन्मासाठी प्रतिज्ञाबद्ध झालो.
Not in an ordinary sense.
सर्वसाधारण अर्थाने नाही.
Actually we all die at night and are reborn in the morning.
आपण रोज संध्याकाळी मरतो आणि सकाळी जन्मतो.
But a dhammic death and rebirth.
परंतु धार्मिक दृष्ट्या आपला मृत्यू आणि जन्म झाला.
Dhammic death means ending I.
धार्मिक मृत्यू म्हणजे आपला मी संपणं.
Dhammic rebirth means something new without I.
आणि धार्मिक पुनर्जन्म म्हणजे आय शिवाय काहीतरी वेगळं.
It's quite important. One or two people have said to me something like, oh, I've left some bad habits behind, that's my spiritual death.
आणि मग कधी कधी काही लोक सांगतात की मी आता माझी जुनी सवय सोडली तोच माझा धार्मिक मृत्यू आहे.
I'm very glad you've left some bad habits behind. Very glad.
मला खूप आनंद होतो की तुम्ही काही जुन्या गोष्टी सोडल्या.
That is not spiritual death.
परंतु तो खऱ्या अर्थाने धार्मिक मृत्यू नाही.
That is just karma. That's good. Wonderful. Sadhu, sadhu, sadhu.
आता हे केवळ कर्म आहे आणि ते चांगलं आहे.
But it's not spiritual death.
परंतु तो खऱ्या अर्थाने आपला धार्मिक मृत्यू नाही.
Yes, it's a step in that direction.
ती एक पहिली पायरी आहे त्या दिशेने.
But spiritual death is where you experience the unreality of I.
परंतु आध्यात्मिक मृत्यूमध्ये मीचा जो असत्यता आहे ती आपण जाणतो.
Spiritual rebirth is where you experience states of mind which are not based on I.
आणि मग धार्मिक पुनर्जन्मामध्ये अशा प्रकारची अवस्था आपण अनुभवतो की ज्याचा आधार मी नाही.
And you are all committed to experiencing these or connecting with these on a daily basis.
आणि आपण याचा नियमितपणे अनुभव घेण्यासाठी त्याच्यामध्ये सखोल जाण्यासाठी आपण प्रतिज्ञाबद्ध आहोत.
Quite a number of you did that in front of me in a private kuti.
आणि तुमच्यापैकी अनेकांनी व्यक्तिगत दीक्षेच्या वेळेस माझ्याबरोबर ती प्रतिज्ञा घेतलेली आहे.
You committed yourselves to this.
तुम्ही याच्यासाठी बांधील झालेला
आहात. To connecting daily with spiritual death and rebirth.
आणि म्हणून रोजच्या जीवनामध्ये या धार्मिक जन्माला आणि धार्मिक मृत्यूला तयार राहा.
And everybody at their ordination committed themselves with their private preceptor in that way.
आणि प्रत्येक जण आपल्या व्यक्तिगत दीक्षेमध्ये आपल्या व्यक्तिगत उपाध्यायांशी या गोष्टीसाठी बांधील झालेला
आहे. So your daily practice needs to have both these dimensions.
आणि म्हणून आपल्या नियमितपणाच्या साधनेमध्ये रोजच्या साधनेमध्ये या दोन्ही बाबींचा अंतर्भाव झाला पाहिजे.
It needs to have some definite work to see through I.
आणि निश्चितच काही कार्य झालं पाहिजे की त्या माध्यमातून आपल्याला मीला ओळखता आलं पाहिजे.
And a definite work to connect with what is more than I.
आणि आईच्या पलीकडे जे महत्त्वाचं कार्य आहे ते पाहण्यासाठी आपण सिद्ध झालं पाहिजे.
This is what we've undertaken.
आणि हीच गोष्ट आपण स्वीकारलेली आहे.
So I hope this is all quite clear.
मला आशा आहे की आता ही गोष्ट बरीशी स्पष्ट झालेली आहे.
In a way it's very simple.
एका अर्थाने हे फार सरळ आहे.
We've got these forces in life that work for us.
आणि हे जे काही शक्ती आहे ही आपल्या जीवनामध्ये की ज्याच्या आधारे आपण काम करू शकतो.
Just as if you want to build a bridge you use the forces of physics.
आता जसं एखादा पूल बांधायचा असेल तर ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं विज्ञान किंवा तंत्रज्ञान वापरलं जातं.
If you want to make petrol you use the forces of chemistry.
आता पेट्रोलसाठी आपल्याला रसायनांचा उपयोग करावा लागतो.
Of course physics too.
आणि या वस्तूंचा पण उपयोग.
If you want to farm you use the forces of biology.
आता जर आपल्याला काही शेतीमध्ये काही करायचं असेल तर आपल्याला जीवशास्त्राचा उपयोग करावा लागतो.
If you want to be happy, if you want to know the truth, you use the forces of karma and of dharma.
आणि जर आपल्याला आनंदी बनायचं असेल, जर आपल्याला सुखी जीवन जगायचं असेल तर ह्या कर्मांच्या शक्तीचा उपयोग आपण केला पाहिजे.
And you use them by practicing integration and skillful motivation.
तर आपण ह्या एकरूपतेचा विचार केला पाहिजे, विधायक सकारात्मक गोष्टींचा विकास केला पाहिजे.
That strengthens karma.
त्यामुळे आपली कर्म सशक्त होतात.
That uses karma.
आणि मग ती कर्म आपण उपयोगात आणतो.
You develop receptivity.
आपण ग्रहणशीलता विकसित करू शकतो.
That enables you to connect with the force of shraddha.
आणि मग श्रद्धेच्या शक्तीला ती आपल्याला अधिक जोडली जाऊ शकते.
Which is the first pull of the dhamma.
आणि धम्माचा जो पहिला ओढा आहे, पुल आहे.
You practice spiritual death.
आपण धार्मिक मृत्यूचा सराव करू शकतो.
That enables you to see through self clinging.
आणि स्वआसक्तीला ओळखण्यासाठी ती मदत करते.
And you practice spiritual rebirth.
आणि आपण एक प्रकारे धार्मिक पुनर्जन्माचा सराव करू
शकतो. That enables you to connect with what goes beyond I.
आणि मग मीच्या पलीकडे काय आहे ते अनुभवण्यासाठी आपल्याला परिस्थिती निर्माण होते.
Nirvana chalo.
निर्वाण की तरफ चलो.
Thank you. Aditya Bodhi, even though you sometimes guess.